नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राचो प्रादेशीक खबरां विभागा वरवीं योगेश जोशी तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोवा रान विकास महामंडळा वतीन आयज सावन गोवा रान विविधता महोत्सव 2026 सुरू जाला. गोंय सरकारचें कला आनी संस्कृती संचालनालयान 20 जानेवारी ते 29 जानेवारी 2026 मेरेन लोकोत्सवाचें आयोजन केलां. पयले जागतीक चितपावनी भाशा संमेलन फाल्यां सकाळी 9 ते 6 मेरेन सरवण कुळण साखळे हांगा आयोजीत केलां. राज्य पावण्यावयले विद्यार्थी विज्ञान मंथन शिबीर फाल्यां 18 जानेवारीक कुजिरा डॉ हेडगेवार उच्च माध्यमीक विद्यालयांत जातलें. आतां पुराय खबरो. गोवा रान विकास महामंडळा वतीन आयज सावन गोवा रान विविधता महोत्सव 2026 सुरू जाता. सांजे 5:30 आर्ट पार्क कांपाल पणजे हांगा मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे हस्तुकी उक्तावण जाले. मानाचे सोयरे म्हण केंद्रीय वीज आनी नवीन आनी अक्षय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक, रान भलायकी शार आनी ग्राम नियोजन विकास बायलां आनी बाल विकास मंत्री विश्वजीत राणे, पर्यटन माहिती आनी तंत्रज्ञान मंत्री रोहन खवटे, महसूल मजूर आनी कोयर वेवस्थापन मंत्री आतानासियो मोन्सेरात, कला आनी संस्कृती मंत्री रमेश तबडकार, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे आनी गोवा रान विकास महामंडळाचे अध्यक्ष आनी आमदार डॉ देविया राणे उपस्थित आशिल्ली. ह्या वेळार पणजे महापालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात, मुखेल सचिव दोतोर व्ही कांदवेलू, प्रधान मुख्य रान संवर्धक कमल दत्ता हाजीर आशिल्ले. गोंय सरकारचें कला आनी संस्कृती संचालनालयान 20 जानेवारी ते 29 जानेवारी 2026 मेरेन लोकोत्सवाचें आयोजन केलां. लोकोत्सव 2026 भारतभरांतल्या लोककला आनी हस्तकलेचो सोबीत मिश्रण सादर करतले अशी माहिती कला आनी संस्कृती मंत्री रमेश तवडकार हांणी दिली. ह्या वेळार संचालक विवेक नायक हाजीर आशिल्ले. कला अकादमीच्या दर्या संगम हांगा हो महोत्सव आयोजित जातलो. ह्या वेळार सुमार 500 लोककलाकार आपल्या राज्यातले वेगवेगळे लोकनाच आणि संगीत सादर करतले. लोकोत्सव 2026 गोंय, राजस्थान, गुजरात, आसाम, मणिपूर, हरियाणा, अस्तंत बंगाल, उत्तराखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, मध्य प्रदेश, सिक्कीम, त्रिपुरा, जम्मू काश्मीर, केरळ हांगच्या लोककलाकारांनी आणि कारागिरांक तांच्यो लोककला सादर करपाक आमंत्रीत केल्यात. ह्या महोत्सवांत सुमार 700 कारागीर आपले हस्तकलेचे प्रदर्शन करतले. गोंयचे 30 परस चड पंगड घोडेमोडणी, जागोर, मुसळ, दीपनृत्य, गोफ, देखणी, मांडो अशे गोंयचे वेगवेगळे लोकनाच सादर करतले. कुणबी, दांडला खेळ, तालगडी, मुरुलो, वीरभद्र आणि धनगर नृत्य वेगवेगळ्या दिसांनी सादर करतले. हेर राज्यातले कलाकारय आपली प्रतिभा दाखयतले. उक्तावण 20 जानेवारीक सांजवेळार 6 जातले. मुखेल सोयरे म्हण मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाजीर आसतले. राज्य पावण्यावेले विद्यार्थी विज्ञान मंथन शिबीर फाल्यां 18 जानेवारी दिसा कुजिरा डॉ हेडगेवार उच्च माध्यमीक विद्यालयात जातले. राष्ट्रीय दर्या विज्ञान संस्थेचे प्रधान वैज्ञानिक डॉ सुशांत नायक हांचे हस्तुकी ह्या शिबिराचे उक्तावण जातले. विद्यार्थी विज्ञान मंथन कार्यावळीचे अध्यक्ष प्रसाद रांगणेकर हांणी ह्या विशीं चड माहिती दिली.
नमस्ते, आय एम प्रसाद रांगणेकर, प्रेसिडेंट विज्ञान भारती गोवा, दॅट इज ऑल्सो नोन एज विज्ञान परिषद गोवा. Vidyan Bharati Goa is going to conduct the state level camp for Vidyarthi Vidyan Manthan, a very unique scientific competition which is much more complicated than the National Science Talent or the National Olympiad put together, because in Vidyarthi Vidyan Manthan we test the overall quality as well as the intellect of the student. We test their out of the box thinking, which is very unique. We have a lot of practical sessions, we have a lot of theoretical sessions. All the competitions are based on MCQs. We also have a memory test, which is we run a clip, and in the clip we ask questions after the clip.
चितपावनी ही एक वैशिष्ट्यपूर्ण बोलीभाषा आसा. ताची जतनाय करपाचे यत्न गोंयातले कांय चितपावनी कुटुंब करतात. ह्याच फाटभुंयेर पयले संवसारीक चितपावनी भाशा संमेलन आयोजन केलां. चितपावनी भाशा संवर्धन संघ आनी चितपावन ब्राह्मण संघ गोमंतक हांच्या जोडपालवान आयोजित पयले संवसारीक चितपावनी भाशा संमेलन फाल्यां सकाळी 9 ते 6 श्री देवी योगेश्वरी देवस्थान सभागृह सरवण साखळे हांगा आयोजित केला. मुखेल सोयरे म्हण मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत आसतले. मानाचे सोयरे म्हण TJSP सहकारी बँक लिमिटेड ठाणेचे शरद नहरर गांगल आणि प्रमुख वक्ते भांडारकर, ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे आणि गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणेचे प्राध्यापक डॉ प्रदीप आपटे आसतले. ह्या कार्यावळीक व्हडा प्रमाणात हजर रावचे अशे आवाहन स्वागताध्यक्ष सुबोध फडके, संमेलनाध्यक्ष शरद गांगल, विनीत गाडगीळ आणि दीपक मराठे हांणी केला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो. भारताक स्वावलंबी आणि विकसित राष्ट्र करपाक फुडली 2 दशकां महत्वाची आसतली असे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हांणी म्हळा. या प्रवासात उत्तराखंडची विशेष भूमिका आसतली. अक्षय उर्जा, सेंद्रीय शेती, आयुष, पर्यटन, स्टार्टअप्स आणि कुशळताय विकासात राज्याच्या क्षमतेचेर ताणी उजवाड घालो. मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्या फुडारपणाखाला उत्तराखंड विकासाची नवीन उंचाय गाठतले असो विश्वास उपराष्ट्रपतींनी व्यक्त केलो.
Decades will define India's march towards becoming a Atmanirbhar and Vikshit Bharat by 2047. In this journey, Uttarakhand occupies a position of unique importance. Devbhoomi Uttarakhand has entered a new era of road, rail, air and communication connectivity in the last decade.
Dehradunat zalle eka khasgi karyakramat madhyamancha bhumikecher ulaitna uparashtrapatini mhane ki lokshahicha chautha stambh म्हणून माध्यमांची भूमिका महत्वाची असा. त्यांनी माध्यमांक सकारात्मक आणि विकासाभिमुख उपक्रमांक महत्व दिवपाचे आवाहन केले, जाका लागून तरणाट्यांमध्ये सकारात्मक विचारसरणी मजबूत जावपाक मजत जातली आणि राष्ट्र उभारणीची भावना बळकट जातली.
A vibrant democracy like India, the media plays a vital role as the fourth pillar of our democracy. It acts as a bridge between the people and those in power, giving voice to the citizens, shaping public opinion and strengthening accountability and transparency in governance. I firmly believe that media has a great role in covering the stories of positive developments, also to make the people aware of the progressive march of our great nation.
हज यात्रेची प्रक्रिया पूर्ण करपाची अंतिम मुदत या महिन्याच्या 25 तारखेमेरेन वाढयल्या. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयान स्पष्ट केला की या तारखे उपरांत कसलोच अतिरिक्त वेळ दिवचे नात. मंत्रालयान हज यात्रेकरूंक तांचे हज बुकींग आणि हेर कागदपत्रां अंतिम करपाचे आवाहन केला. यात्रेकरूंक तांचे वैध पासपोर्ट तांच्या वेचलेल्या हज ग्रुप ऑर्गनायझर वा संबंधित कार्यालयात जमा करपाक आणि नुसूक पोर्टलार ताची नोंदणी तपशील प्रविष्ट करपाचो सल्लो दिला. राष्ट्रपती भवन सर्किट 1 ते 29 जानेवारी मजगती सर्वसामान्या खातीर बंद उरतले. राष्ट्रपती सचिवालया प्रमाण आगामी प्रजासत्ताक दीस परेड आणि बिटिंग रिट्रीट समारंभाक लागून सर्वसामान्यांचा दौरो बंद केला. भारतीय वेचणूक आयोगान विशेष मतदार वळेरी उजळणी संबंधित दावे आणि आक्षेप सादर करपाक 19 जानेवारी 2026 मेरेन मुजत वाढयल्या. लोकांनी या मुजत वाढीची नोंद घेवची. गोय विद्यापीठान गोय राज्य रिसर्च फाउंडेशन पुरस्कृत टेस्टिंग द सिनर्जिस्टिक इफेक्ट्स ऑफ कार्बन डिराइव्ड मटेरियल्स अँड फेरिट फिलर्स इन पॉलिमर कॉम्पोजिट्स फॉर ब्रॉडबँड मायक्रोवेव्ह एटेन्युएशन या विषयावेल्या प्रकल्पाचेर गोय विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात काम करपाक एका प्रोजेक्ट स्टाफा पदा खातीर 5 उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. देशातल्या डॉल्फिनाचा दुसरो रेंज वाईड अदमास सरकारान आज उत्तर प्रदेशातल्या बिजनोरातल्यान सुरू केला. प्रकल्प डॉल्फिन खाला 2 टप्प्यांनी सर्वेक्षण करतले अशी माहिती पर्यावरण, रान आणि हवामान बदल मंत्रालयान दिला. बेतालभाटी स्पोर्टिंग क्लबान दुसऱ्या फर्नांडो एब्रेंचस यादस्तीक फुटबॉल सर्तीच्या उपांत्य फेरयेत पावल घालताना यजमान युनायटेड क्लब ऑफ वेर्णा पंगडाचेर पॅनल्टी शूटआउटात 4-1 8 गोलांनी जैत मेळयले. पणजे वेधशाळेन नोंद केल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 32 डिग्री सेल्सियस नोंद जाला, जाल्यार किमान 22.3 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात वातावरण सुके आणि वताळ आसतले, कांय प्रमाणात धुके पातळू येता. आणि आता परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोवा रान विकास महामंडळा वतीन आयज सावन गोवा रान विविधताय महोत्सव 2026 सुरू जाता. गोंय सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयान 20 जानेवारी ते 29 जानेवारी 2026 मेरेन लोकोत्सवाचे आयोजन केला. पहिले जागतिक चितपावणी भाषा संमेलन फाल्यां सकाळी 9 ते 6 वरां मेरेन कुळण साखळी हांगा आयोजित केला. राज्य पाणावेले विद्यार्थी विज्ञान मंथन शिबीर फाल्यां 18 जानेवारीक कुजिरा डॉ हेडगेवार उच्च माध्यमिक विद्यालयात जातलें. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. नमस्कार.